चीनी मंडी .com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट, शुक्रवार 16 ऑगस्ट 2019। डोमेस्टिक मार्केट, आज मार्केट स्थिर राहिले। महाराष्ट्रात कारखान्यांचे भाव 3,110 ते 3,160 रुपये प्रति क्विंटलने ओपन झाले, तर रिसेलचे भाव 3,100 ते 3,150 रुपये होते। उत्तर प्रदेशमध्ये विक्री 3,340 ते 3,380 रुपयात होत आहे। रिसेलचे भाव 3,320 ते 3,360 रुपये आहेत। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3,220 ते 3,340 रुपये होता, तर तामिळनाडूमध्ये साखरेची विक्री GST सोडून 3,350 ते 3,420 रुपयेमध्ये झाली। इंटरनॅशनल मार्केट, येथील बाजारात स्थिर राहिला। लंडन पांढऱ्या साखरेचे भाव $313.50, तर US साखरेचा व्यापार 11.64 सेंट्समध्ये झाला। कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन $325 ते $330 आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव $340 ते $345 राहिले। एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी 20,200 ते 20,500 रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर 21,500 ते 21,800 रुपये प्रति मेट्रिक टन होती। करन्सी आणि कमॉडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.15 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 3.9 झाला। क्रूड फ्युचर्स 3,878 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $54.45 होते। इक्विटी, BSE सेन्सेक्स 39 अंकांनी वाढून 37,350 अंकांवर, तर NSE निफ्टी 18.40 अंकांनी वर येऊन 11,047 वर थांबले।